परमात्म्याला कसे भजतात याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूता विमोद्रयम्. अनन्य मनस होऊन ते भजतात असं ओळखून ते भजतात की या सर्व भूत मात्रांचा मी आदी आहे. परमात्मा हा सर्व भूत मात्रांचा आदी आहे आणि अव्यय आहे असे ओळखूनच महात्मे परमात्मा अनन्य मनसो म्हणजे एकरूप. जसा परमात्मा सर्व भूत मात्रांचा आदी तसा तत्वत परमात्म्याशी अनन्य झाल्यामुळे मी देखील सर्व भूत मात्रांचा आदी. जसा परमात्मा अव्यय तसा अनन्य मनस झाल्यामुळे मी देखील अव्यय अशा भावाने महात्मा मला भक्त. आजचा दिवस हा विशेष दिवस आहे. आज वर्ष प्रतिपदा आपल्या हिंदूंच्या पंचांगाप्रमाणे नवीन वर्षाचा प्रारंभ आजच्या दिवसापासून सृष्टीमध्ये नव चैतन्य निर्माण होते. झाडांना पाणी फिरते, जुनी पान पान गळून जात, नवीन कोळी लुसलुशीत अशी पानं येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी म्हणून आकार घेत. चाली वाहनाने दिग्विजय करून आजच्या दिवसाच्या नवीन वर्षाच्या जननेला प्रारंभ केला तो हा दिवस आहे. जेता विजयी पुरुष आपल्या स्वतःची मोहर तुमच्या सर्व काळावर उलटवत आहे. कसं शालीन आहे माणूस. इथून पुढे येणाऱ्या सर्व काळावर आपल्या स्वतःची मोहोर उलटवली आणि आजपासून नवीन वर्षाचा प्रारंभ जाहीर केला तो हा दिवस आहे की जो दिवस आपण नवीन नूतन वर्ष प्रारंभ म्हणून साजरा करत असतो. आजच्या दिवसाचे नूतन वर्ष प्रारंभ म्हणून जसं महत्व आहे निश्चित महत्व आहे. तसं अजून एका कारणाकरता आजच्या दिवसाचे महत्व आहे आणि ते कारण शाली वाहनाच्या नूतन वर्ष प्रारंभापेक्षा देखील मला जास्त महत्वाचं वाटतं. रामचंद्रांचा वनवास आजच्या दिवशी संपला. आजचा दिवस असं सांगतो की सज्जनांचा वनवास संपतो. आजचा दिवस असं सांगतो की सज्जनांना देखील वनवास प्राप्त होतो आणि तो संपतो. आजचा दिवस हा अखेरचा दिवस होता की ज्या दिवशी रामचंद्र अयोध्येमध्ये येणं आवश्यक होत. जर आले नसते तर भरताने अग्नि काष्ट भक्षण केलं. आजचा दिवस हा बंधू प्रेमाचा दिवस आहे. आजचा दिवस हा राज्य लालसा मनामध्ये न धरता विरागी वृत्तीने राहून आपल्या वडील भावाची प्रतीक्षा ज्या भरकाने केली त्या भरकाला दिलासा मिळणार असा. रामचंद्रांच्या अच्छा वनवासात रामचंद्र असताना रामचंद्रांच राज्य रामचंद्रांचा अयोध्येच्या सिंहासनावर स्थापित करून भरताना अयोध्या नगरीच्या बाहेर वनवासी पुरुषासारखं राहून राज्य शकत चालवले. त्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून बाबा म्हणतात की रामचंद्र जेव्हा अयोध्येमध्ये आले तेव्हा अयोध्येच्या अलीकडे जिथे भरत आश्रम बांधून राहिलेला होता तिथं विमानाने उतरले. कर्णाचं पुष्पक विमान घेऊन विभीषणाचे सर्व मंत्री आणि वानर गण लक्ष्मण सीतामय यांना घेऊन रामचंद्र अयोध्येमध्ये आले. ते प्रथम वनवास आपला सर्व शिव महाभयंकर युद्ध संपून परत आलेले वनवासी राम आणि वनवासात राहून रामचंद्रांचे राज्य चालवणारे भरत यांची अयोध्या बाहेरच्या वनामध्ये भेट झाली तो हा अष्टदिवस. व्याकुळ होऊन रामचंद्राची प्रतीक्षा करणारा भरत आणि भरताच्या आणि सर्व सुविधांच्या आठवणी व्याकुळ झालेले रामचंद्र यांच्यामध्ये भरत दिसत नव्हता असं म्हणणं आहे. राम कोण आणि भरत कोण दोघेही जटा वाटले. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी दोघांचाही चेहऱ्यावर अत्यंत व्याकुळ भाव. आणि रामचंद्र आले. रामचंद्रांची भारताची भेट रामचंद्र आले. भल्या पहाटे सकाळी भरताच्या आश्रमात आले हे अयोध्यावासियांनी समजल्याबरोबर अयोध्यावासियांनी मोठ्या उत्साहाने आपल्या घरासमोर चले सन्मार्जन करून रामचंद्रांच्या आणि भरताच्या स्वागताचा बुढ्या उभा. तो आपला दिवस आजच्या दिवशी रामचंद्रांची आणि रामचंद्रांच्या मातेची देखील आजच्या दिवशी रामचंद्रांची आणि रामचंद्रांच्या प्रजाजनांची आज आपण रामचंद्रांच्या जीवनावर आधारित असे काही अभंग ऐकणार आहोत किंवा काही गीत ऐकणार आहोत. प्रथम संभक्त कोणी हेमाताई स्वामीजींना जे अतिशय आवडायचे म्हणजे हेमाताई म्हणून जायची कौशल्याचा राम कबीराचे विनते शिरले भक्तासाठी देव करी काम कौशल्याचा राम बाई
कबीराचे विनतो शिवले कौशल्याचा राम बाई कौशल्याचा राम कबीराचे विनतो शिवले कौशल्याचा राम बाई कौशल्य चारा भावड्याया भक्तासाठी देव करीता कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम एक एक तारी हाती भक्त गाई गीत एक धागा जोड़ी धागा जोड़ी जानकी तानाथ राजा घनश्याम कौशल्यचा राम भाई कौशल्यचा राम कौशल्यचा राम भाई कौशल्यचा राम दास राम नामी रंगे राम होई दास एक एक धागा गुंते रूप ये पटास रूप ये पटास राजा घनश्याम कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम विहून सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेल्या बरती दिसे राम नाम राम नाम राम नाम राम नाम दिसे राम नाम गुप्त होई राम कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम तो कबीर पाही तो कबीर विनुनिया शेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम कबीराचे दिन तोषे कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम भावड्या या भक्तासाठी देव करीता कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम
भगवंत करता जो दिवस आहे रामचंद्रांचं अयोध्येत आगमन हा दिवस कवींना बळ पाडणारा, साहित्यिकांना देखील आकर्षित करणारा ठरला. आपण सध्याच्या निधाकडून प्रधानपैकी विजय पताका श्रीरामांची
ते अंबरी प्रभुआले मंदिरी, ओ प्रभुआले मंदिरी. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभुआले मंदिरी, ओ प्रभुआले मंदिरी. गुलाल उधळून रत्नगर रंगले, भक्तगणांचे थवे नाचले. राम भक्तीचा गंध दरवळे, राम भक्तीचा गंध दरवळे. गुढा तोरणे घरोघरी, घरोघरी प्रभुआले मंदिरी, ओ प्रभुआले मंदिरी. आला राजा अयोध्येचा सणा शिंकला, प्राजक्ताचा सनई गाते मंजुळ गाणी आरती. ओवाळीती नाणी प्रभुआले मंदिरे, ओ प्रभुआले मंदिरे, ओ श्रीरामाचा गजर होनी, गजर होनी पावन त्रिभुवन झुकते चरणी. पावन त्रिभुवन झुकते चरणी, भक्त रंगले गुणी गायनी. भक्ति युगाची ललकारी, ललकारी प्रभुआले मंदिरी, ओ प्रभुआले मंदिरी. विजय पताका श्री रामाची, विजय पताका श्री रामाची झळकते अंबरी प्रभुआले मंदिरी, ओ प्रभुआले मंदिरी.
रामचंद्र ने मना मित्र भरे ने काही ने काय
रामचंद्र बोले रामचंद्र बोले नेत्र भरून पाणी न पाय नेत्र भरून पाणी न पाय रामचंद्र बोले रामचंद्र बोले सतत रमविदे मनात सतत रमविदे मनात त्यास सकल सुख निवास त्यास सकल सुख निवास सुधा धव विमनवास सुधा धव विमनवास अनुभवास येईल काय अनुभवास येईल काय रामचंद्र बोले मोहन रामचंद्र बोले मोहन आई अंबे वसुर रे क्षमा नाम धरि सिख रे मम मानस राग होश मम मानस राग होश पुनरपि मज देशील काय पुनरपि मज देशील काय रामचंद्र बोले मोहन रामचंद्र बोले मोहन जाऊ तरी कुणास शरण जाऊ तरी कुणास शरण करीन कोण दुःख हरण करीन कोण दुःख हरण मजवरी होऊन करोड मजवरी होऊन करोड प्रभुचे चरण दावील काय प्रभुचे चरण दावील काय रामचंद्र बोले मोहन रामचंद्र बोले मोहन वदनी राम नयनी राम वदनी राम नयनी राम ध्यानी मनी एक राम ध्यानी मनी एक राम वृत्ति राम जाइल काय वृत्ति राम जाइल काय राम चंद्र बोले मोहन नेत्र भरून पाहिन काय नेत्र भरून पाहिन काय राम चंद्र बोले मोहन राम चंद्र बोले
राम का गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का ध्यान करिए ध्यान करिए राम का गुणगान करिए श्री रामचंद्र कृपा
श्रीरामचन्द्र कृपालु भगवन् हरण भव श्रीरामचन्द्र कृपालु भगवन् हरण भव नवकञ्जलोचन कञ्जमुख करकञ्ज पदकञ्जारुणी श्रीराम कन्दैप अगणित अमित छवि नवनील नीरद सुन्दरम् पटपीतमानः चरितरुचि शुचि नौमि जनकसुतारि श्रीरामचन्द्र कृपालु भगवन् हरण भव भज दीन बन्धु दिनेश दानव दैत्य वंश निकन्दन रघुनन्द आनन्द कन्द कुशल चन्द दशरथ नन्दन श्रीरामचन्द्र कृपालु भगवन् हरण भव भयदारिणि श्रीराम श्रीरमुकुटकुन्दन तिलकचारु उदारु श्रीरमुकुटकुन्दल तिलकचारु उदारु अङ्गविभूषणम् आजानुभुज शरचापधर सङ्ग्रामजित हरभूषणम् श्रीरामचन्द्र कृपालु भगवन् हरण भव भयदारिणि श्रीराम श्रीराम इति वदति तुलसीदास शङ्कर शेष मुनि मनरञ्जनम् मम हृदय कञ्ज निवास कुरु कामादि कलदल गञ्जन श्रीरामचन्द्र कृपालु भगवन् हरण भव भयदारिणि नवकञ्जलोचन कञ्जमुख करकञ्ज पद कञ्जारिणि श्रीरामचन्द्र कृपालु भगवन् हरण भव भयदारिणि श्रीराम श्री
प्रेमचंद्रंचे स्मरण करणारे या भजनांनी खरोखरच तुम्ही सगळ्यांनी खूप आनंद असं काही घडलं ध्यान झालं ज्ञानेश्वरी रामचंद्रांचं अंत चरित्र पाहत होते आणि इतकी सुंदर अशी भजन ऐकली. मला असं वाटतं की आजचा जो पाडवा आहे तो पाडवा सकाळी दिवस उजाडता उजाडता साथ केला तरीही सण म्हणजे आत्ताच आहे. श्रीखंड आम्रखंड बासुंदी पुरी हा तर सण नाही खरा सण साजरा करतो असं मला वाटतं. आणि सण ही एक जशी आपण उत्सवाची म्हणून संकल्पना करतो तसं ज्या कारणाकरता हा सण आहे त्या कारणाचं स्मरण ही फार मोठी गोष्ट आहे. गुढी उभारणं देखील कर्मकांडात्मक नसते. आनंद झाला पाहिजे की रामचंद्र आले म्हणून गुढ्या उभारतात. आणि थेट आपल्या हृदयात त्यांची पावलं दिसावं असं वाटलं. रामचंद्रांच्या जीवनाला जे असाधारण महत्व आहे ते महत्व ज्या पद्धतीने ते जीवन जगले त्याच्यामध्ये आहे. ज्या बोधाने ते जीवन जगले त्याच्यामध्ये रामचंद्रांना आपण विष्णूचे अवतार मानतो पण केवळ वाल्मिकींनी लिहून ठेवले म्हणून ते विष्णूचे अवतार आपण मानत नाही तर कशा प्रकारचे जीवन कशा प्रकारचा बोध त्यांच्या जीवनामध्ये भरून राहिलेला दिसतो म्हणून आपण त्यांना अवतार मानतो. रामचंद्र सर्व जीवन ज्या पद्धतीने जगले त्या तऱ्हेने त्यांनी आपल्या सर्वांसमोर एक आदर्श देणे निर्माण केले. रामचंद्र अत्यंत निर्विकार मनाने सर्व प्रसंगांना सहन केले. रामचंद्रांच्या दृष्टीने घडलेल्या सर्व घटनांमध्ये अचानक घडलेलं म्हणून आश्चर्यकारक असं रामचंद्रांना काही वाटलं नाही कधीच. काल ज्या गोष्टी घडतात त्यातून आजचं वर्तमान सिद्ध होत उद्या जी घटना घडणार असते ती आजही घडत असते फक्त आज आपल्याला दिसत नसते समजत नसते. जसं मूल अचानक जन्माला येत नाही 9 महिने आईच्या गर्भामध्ये त्याची आंतरिक यात्रा चांगली असते आणि मग ते जन्माला येते. काळाच्या प्रभावामध्ये आजची जी कर्म आहे आजचं जे वर्तमान आहे त्याच्यामध्ये उद्याचं भविष्य ज्याला उद्याचं वर्तमान असं म्हणता येईल ते दडलेलं असतं. याच्या पूर्ण जाणीवेनी रामचंद्र जीवन देत हे रामचंद्रांचं वैशिष्ट्य आहे. रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला कैकेयीने रामचंद्रांचा वनवास मागून घेतला. कैकेयीने दानवांबरोबर झालेल्या युद्धामध्ये दशरथाला सहाय्य करणे, दशरथाच्या रथाच्या चाकाचा आस तुटलेला असताना आपला हात कैकेयीने रथचक्रामध्ये आसासारखा धरून विजय मिळवल्यावर दशरथांना समजलं की याच्या मागे कैकेयी आहे. एवढी मोठी गोष्ट, रथ मोडून पडत होता, युद्ध निकराला आलेलं, काही घडू शकत होत. अशा वेळेला दशरथांनी अत्यंत प्रसन्न होऊन कैकेयीला वर माग म्हणून सांगितलं. कैकेयीने आता तर वर मागण्यासारखी कोणतीही परिस्थिती दिसत नाही असं म्हणतो, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा वर मागेल असं म्हणतो. अशा रीतीने काल घडलेल्या गोष्टीत आजचं वर्तमान घडलेलं याची रामचंद्रांना सतत कल्पना होती, सतत जाणीव होती. हे रामचंद्रांचं वैशिष्ट्य. आज येऊन कोसळलेलं दुःख याला आधीची कोणती तरी परंपरा, याची बीज आधीच्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये आहे आणि याच्यातलं काहीही टाळता येण्यासारखं नाही. रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध निश्चित झालेलं आहे, ते काळानेच निश्चित केलेलं आहे. रावणाने कौशल्येला देखील पळवून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. रावणाने सीतेच्या स्वयंवरात देखील भाग घेतलेला होता आणि अपमानित होऊन परत गेलेला. रावणासारख्या व्यक्तीचा विरोध करायला रामासारखीच व्यक्ती पाहिजे. रामाचं आणि रावणाचं युद्ध हे अटळच असतं, दोन विचारधारांमधला संघर्ष. म्हणून रामचंद्र असं जीवन जगले की त्यांच्या दृष्टीने सर्व शाश्वत वर्तमानच असावं, एव्हर प्रेझेंट. भूतकाळामुळे वर्तमान घडतं आणि वर्तमानामुळे भविष्य निश्चित होतं. हे सर्व सातत्याने असणाऱ्या शाश्वत वर्तमानामध्येच रामचंद्र पाहू शकत होते. असं असल्यामुळे त्यांना काहीही अचानक घडलं असं वाटलं, किंवा जे जसं घडेल ते स्वीकारून लगेच पुढे जाण्याची वृत्ती त्यांच्या ठिकाणी होती. जसं त्या तसं स्वीकारून दुःखाशिवाय, उद्वेगाशिवाय, क्लेशाशिवाय, तडफडाटाशिवाय जसंच्या तसं स्वीकारलं आणि पुढे जाणं हे रामचंद्र करू शकत होते. त्या दृष्टीने रामचंद्रांचं जीवन म्हणजे लीला होती. रामचंद्र फक्त जाणून होते की आजच्या घटनेचं जर नियोजन काळाने अधिक केलेलं असेल तर वर्तमान काळामध्ये जी कृती असते ती कृती ही लिलेसारखी असली पाहिजे. त्याच्यात अभिनिवेश नसावा, त्याच्यात द्वेष नसावा, त्याच्यात द्वेष नसावा. आणि रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये सगळ्या कृतींमध्ये हे अशा प्रकारचे जीवन जगून दाखवले, हे रामचंद्रांचे वैशिष्ट्य. तसं रंगभूमीवर एक आकृती राम बनून यावी आणि एक आकृती रावण बनून यावी, दोघेही धनुष्यभान घेऊन समोरासमोर थाटावे. फरक इतकाच होता की रावण हे जाणत नव्हता, दशरथ हे जाणत नव्हता, कैकेयी हे जाणत नव्हती. आणि रामचंद्रांना फक्त ठाऊक होतं की हे काय चाललेलं आहे. लीला म्हणून जीवन जगणारा हा म्हणून अनासक्त राहून जीवन जगू शकतो. जो त्या भूमिकेमध्ये उतरतो भावनेने अभिनिवेशाने तो लीला म्हणून जगू शकत. दुःखाचे प्रसंग साजरे करताना देखील अशी व्यक्ती अत्यंत शांत असते. दुःख हे वरवरच आहे ज्याच्या रंगभूमीवर नाटक चालावं. त्या नाटकापासून त्या नटाने आपल्या स्वतःला साफ वेगळं समजून नाटक साजरे करावे. सगळ्या कर्मापासून आपल्या स्वतःला म्हणजे आत्म्याला म्हणजे शुद्ध चेतनेला जाणीवेला वेगळं काढून देहाची कर्म देहाचा प्रारब्ध अशा भावनेने रामचंद्रांनी सगळी कर्म केली. असं असल्यामुळं सर्व कर्मांमध्ये रामचंद्र आपल्या स्वतःला आत्म्याप्रमाणे स्थिर असं पाहू शकतो. विचारांना बळी पडत नव्हते. रामचंद्रांनी जेव्हा शिरपंथीला मागे शिरपंथीचे विद्रूप करायला लक्ष्मणाला सांगितलं, ना कणी डोळे ना कणी कान काय तिथे कापायला सांगितले आणि तिला विद्रूप करून पाठवून दिली, तेव्हा देखील आपण काय करतो आहोत याचे पूर्ण भान त्यांना होत. रावण अंगावर येणार हे त्यांना माहीत होत. रावणाची बहीण होती. विश्वामित्रांनी जेव्हा त्रासिकेला मारायला सांगितलं तेव्हा रामचंद्रांना माहीत होत आपण काय आपण एका स्त्रीला मारतो आहोत. पण जेव्हा गुरुंनी सांगितलं तेव्हा मारायला हरकत नाही. लीला म्हणून जीवनाकडे पाहणं. शूरपंथात रामचंद्रांशी लग्न करायला निघालेली होती. सुंदर रूप धारण करून आलेली होती. रामचंद्रांच्या रूपाकडे पाहून शरीर यष्टीकडे पाहून मोहित झालेली होती. रामचंद्रांचं सर्व जीवन हे मोहा शिवाय होत. रामचंद्रांनी जेव्हा फार मोठा शोक आरंभला आणि वृक्ष लतांना रामचंद्र विचारू लागले बोलू लागले की पहा सांगा माझी पत्नी कुठं गेली तुम्ही पाहिलेली आहे का, तेव्हा देखील रामचंद्र हे लीलेसारखे वर्तन करत होते. अशा अनासक्त जीवनातून अनासक्त जीवनाच्या अंतर्यामातून निर्माण होणाऱ्या ज्या लहरी असतात त्या सहज लोककल्याण करणाऱ्या जीवनातल्या परम आनंदाची द्वार अशा व्यक्ती करता खुली होता. असं असल्यामुळे ते जिथे जात असत तिथे आनंद पसरत. युवराज म्हणून रामचंद्रांकडे जेव्हा पाहिलं गेलं आणि वनवासी म्हणून सर्वजण हळहळत रामचंद्रांकडे जेव्हा पाहत होते आणि धर्मपुरुष म्हणून जेव्हा ऋषी रामचंद्रांचं स्वागत वनवासात करत होते आपल्या आश्रमात घेऊन जात होते जेव्हा रामचंद्र ऋषींची पाद्यपूजा करत होते त्यांना धर्म विषयक आणि परमार्थ विषयक प्रश्न विचारत होते. जेव्हा रामचंद्र युद्ध करत होते तेव्हा युद्ध संपल्यानंतर रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले. अशा सर्व प्रसंगी रामचंद्रांची अनासक्तता ही स्पष्ट उठून दिसते. अशा अनासक्त व्यक्तीच्या अंतर्यामातून तणावाच्या दुःखाच्या चिंतेच्या उद्विग्नतेच्या लहरी बाहेर प्रसृतच होत नाही. ज्या लहरी निर्माण होतात त्या अत्यंत स्थिर शांत स्वरूप स्थितीतून बाहेर पडणारे आनंददायी मंगलमय शांत कल्याणकर रामचंद्रांना आपण अवतार नाही. वाल्मिकींनी भिन्न म्हणून तर मानतोच नाही, पण रामचंद्रांचं जीवन त्या अवताराच्या भूमिकेला इतकं सुसंगत की त्यांच्या अस्तित्वामुळे त्यांचे सगळे प्रजाजन उद्धरून गेले, सगळी अयोध्या उद्धरून गेली. असं अशा पुरुषाच्या सानिध्यात येणारे सगळेच्या सगळे उद्धरून जातात हे रामचंद्रांच्या बाबत घडलं. आज देखील त्यांच्या नामात शांती देण्याचं सामर्थ्य पडलेलं आहे. अनेक अनेक साधकांनी परमार्थाचे इतिहास त्यांची मूर्ती समोर ठेवून त्या मूर्तीमध्ये ते आहेत असा भाव धरून त्यांचं केवळ नाम घेऊन देखील रामचंद्रांचं सान्निध्य निश्चित अनुभवलेलं आहे. आपण देखील त्याचा अनेकदा प्रत्यय जेव्हा जेव्हा नामस्मरणात शांती मिळाली तेव्हा तेव्हा निश्चित घेतलेला. केशवरून बोध असा निर्माण होतो, निर्माण होतो म्हणण्यापेक्षा असा बोध येतो तुम्ही घेण्यात आला. रामचंद्रांचे आपल्या वाट्यामध्ये आणि जसं आलेलं आहे ते पूर्वी घडलेल्या कुठल्या तरी कर्माचा परिणाम म्हणून समोर आलेला आहे. आत्ताचा आपला गुण आणि दोष याचा त्याच्याशी विशेष काही संबंध नसून लीला म्हणून सर्व प्रकारच्या गोष्टी सुखा दुःखाच्या अडचणीच्या आनंदाच्या कर्तव्याच्या आपण पार पाडल्या पाहिजे. निर्विकार मनाने आत असणाऱ्या परम चैतन्याकडे लक्ष ठेवून आणि कुठल्याही प्रकारे तणाव दुःख चिंता अशा प्रकारच्या लहरी अंतर्यामी असतील तर बाहेर पडतीलच पडतील. आत अंतर्यामी स्वरूपस्थ होऊन लीला म्हणून जगणारा अनासक्त पुरुष असं आपलंही जीवन असावं अशा प्रकारची प्रेरणा रामचंद्रांच्या जीवनापासून घ्यायला हवी. मला असं वाटतं की ही प्रेरणा आणि तसे जीवन जगण्याचा एक दृढ संकल्प असं आपण आजच्या दिवशी जरूर करूया. बोला कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी परमहंस सद्गुरु स्वामी एक निवेदन